दुसरे राजे अध्याय 4। आता संदेश त्यांच्या मुलांच्या बायकातली एक अलिशाकडे रडत आली आणि म्हणाली, तुझा सेवक माझा पती मरण पावला आहे आणि तुला माहीतच आहे की तुझा सेवक परमेश्वराचे भय राखत होता, पण आता सावकार माझ्या दोन मुलांना त्याचा गुलाम करून घ्यायला नेण्यासाठी आला आहे। तेव्हा अलिशा तिला म्हणाला, मी तुला काय मदत करू शकतो? तुझ्या घरात काय आहे ते मला सांग। तेव्हा ती स्त्री म्हणाली, एक तेलाचा बुदला सोडला तर तुझ्या दासीच्या घरात काहीच नाही। तेव्हा अलिशा म्हणाला, आता जा आणि तुझ्या शेजाऱ्यांकडे रिकामी भांडी उसने मागून आण, जितके शक्य होतील तितके उसने आण, मग घराचे दार आतून लावून घे, फक्त तू आणि तुझी मुलेच घरात रहा। ते सगळे तेल या रिकाम्या भांड्यामध्ये ओत आणि ती सगळी भरलेली भांडी एका बाजूला ठेव। मग ती स्त्री अलिशाकडून निघून आपल्या घरी आली व तिने आपल्या मागून व आपल्या मुलांच्या मागून दार आतून लावून घेतले। त्यांनी तिच्याकडे भांडे आणली आणि ती त्यामध्ये तेल ओतत गेली। अशी अनेक भांडी भरली व शेवटी ती आपल्या मुलाला म्हणाली, आणखी एक भांडे घेऊन ये। पण तो तिला म्हणाला, आता एकही भांडे उरले नाही, त्यावेळी बुदल्यातले तेल संपले। मग ती अलिशाकडे आली आणि तिने त्या परमेश्वराच्या मनुष्यास हे सांगितले। अलिशा तिला म्हणाला, आता हे तेल विक आणि कर्ज फेड कर आणि उरलेल्या पैशावर तू आपल्या मुलांचा निर्वाह कर। एकदा अलिशा शुनेम येथे गेला। तेथे एक प्रतिष्ठित स्त्री राहत होती। तिने अलिशाला आपल्या घरी येऊन जेवायचा आग्रह केला, त्यामुळे अलिशा तिला तिकडून जाई तेव्हा त्या स्त्रीकडे जेवणासाठी थांबत असे। तेव्हा ती स्त्री आपल्या नवऱ्याला म्हणाली, पहा मला आता कळले आहे की आपल्या इथे नेहमी येतो तो अलिशा परमेश्वराचा पवित्र मनुष्य आहे। तेव्हा त्याच्यासाठी वर एक लहानशी खोली बांधूया, त्यामध्ये एक पलंग मेज व बैठक आणि दिव्याची सोय पण आपण करू, म्हणजे तो जेव्हा येईल तेव्हा त्यास थांबायला ही खोली होईल। मग एके दिवशी अलिशा त्या घरी आला तेव्हा त्याने त्या खोलीत आराम केला। तेव्हा अलिशाने आपला सेवक गेहजी याला त्या शुनेमच्या स्त्रीला बोलावून आणायला सांगितले। त्याप्रमाणे गेहजीने त्या स्त्रीला बोलावले, ती येऊन अलिशा पुढे उभी राहिली। अलिशा त्यास म्हणाला, तिला सांग की तू आमची चांगली काळजी घेतली आहेस, तेव्हा मी तुझ्यासाठी काय करू? तुझ्यासाठी राजाशी किंवा सेनापतीशी बोलू का? ती म्हणाली, मी माझ्या लोकांमध्ये राहते। तेव्हा अलिशा गेहजीला म्हणाला, मग आपण तिच्यासाठी काय करू शकतो? गेहजी म्हणाला, तिला खरोखर मूलबाळ नाही आणि तिचा पती वृद्ध आहे। मग अलिशा म्हणाला, तिला बोलाव। गेहजीने पुन्हा तिला बोलावले तेव्हा ती येऊन दाराशी उभी राहिली। अलिशा तिला म्हणाला, पुढील वसंत ऋतूत याच सुमारास तू आपल्या मुलाला उराशी धरशील। ती म्हणाली, नाही माझ्या स्वामी, तुम्ही परमेश्वराचे मनुष्य आहात, माझ्याशी खोटे बोलू नका। पण ती स्त्री गरोदर राहिली आणि अलिशा म्हणाला, त्याप्रमाणेच वसंत ऋतूच्या वेळी तिने मुलाला जन्म दिला। मुलगा मोठा झाल्यावर एके दिवशी तो आपल्या बापाजवळ, जो कापणी करणाऱ्यांच्या लोकास सोबत होता, तेथे गेला। तो वडिलांना म्हणाला, माझे डोके माझे डोके। यावर त्याचे वडील आपल्या नोकराला म्हणाले, याला त्याच्या आईकडे घेऊन जा। नोकराने मुलाला त्याच्या आईकडे पोचवले। दुपारपर्यंत हा मुलगा आईच्या मांडीवर बसला होता, नंतर तो मेला। तेव्हा त्या स्त्रीने आपल्या मुलाला परमेश्वराच्या मनुष्याच्या पलंगावर ठेवले व खोलीचे दार लावून ती बाहेर गेली। तिने नवऱ्याला हाक मारून म्हटले, कृपा करून एक नोकर आणि एक गाढव माझ्याकडे पाठवा, म्हणजे मी ताबडतोब जाऊन परमेश्वराच्या मनुष्याला भेटून येते। त्या स्त्रीचा पती तिला म्हणाला, आजच त्याच्याकडे का जातेस? आज चंद्रदर्शन नाही की शब्दातही नाही। ती म्हणाली, सगळे ठीक होईल। मग गाढवावर खोगीर चढवून ती नोकराला म्हणाली, आता पटकन चल आणि मी सांगितल्याशिवाय माझ्यासाठी वेग कमी करू नको. मग ती निघून कर्मेल डोंगरास परमेश्वराच्या मनुष्याकडे आली. अलिशाने तिला दुरूनच येताना पाहिले तेव्हा त्याने गेहजी या आपल्या नोकराला म्हटले, बघ ती शुनेमची स्त्री येत आहे, कृपा करून तिला भेटायला धावत जा आणि तिला विचार तू व तुझा पती तुझा मुलगा हे सर्व ठीक आहेत ना. ती म्हणाली सर्व काही ठीक आहे आणि तिने डोंगरावर देवाच्या मनुष्याजवळ जाऊन त्याचे पाय धरले. तेव्हा तिला ढकलण्यास गेहजी जवळ आला पण परमेश्वराच्या मनुष्याने म्हटले तिला एकटे सोड ती काळजीत आहे. परमेश्वराने तिची समस्या माझ्यापासून लपवली आहे मला काहीच कळवले नाही. तेव्हा ती म्हणाली माझ्या स्वामी तुझ्याजवळ एक मुलगा मागितला होता काय मला फसवू नको असे मी म्हटले नव्हते काय. तेव्हा अलिशा गेहजीला म्हणाला निघायची तयारी कर व तुझ्या हातात माझी काठी घे आणि तिच्या घरी जा. जर तुला कोणी भेटला तर त्यास सलाम करू नको आणि कोणी तुला सलाम केला तर त्यास उत्तर देऊ नको आणि माझी काठी त्या मुलाच्या तोंडावर ठेव. पण मुलाच्या आईने म्हटले परमेश्वराची आणि तुमची शपथ मी तुम्हास सोडणार नाही. तेव्हा अलिशा उठला आणि तिच्या मागून निघाला. गेहजी त्यांच्या आधी घरी जाऊन पोहोचला व त्याने त्या मुलाच्या तोंडावर काठी ठेवली पण ते मूल काही बोलले नाही किंवा कोणतीच हालचाल केली नाही. तेव्हा गेहजी परत अलिशाकडे गेला व त्यास म्हणाला मूल काही जागे झाले नाही. जेव्हा अलिशा घरात आला ते मूल मरण पावलेले व त्याच्या अंथरुणावर निश्चित पडले होते. अलिशाने खोलीत शिरून दार लावून घेतले. आता खोलीत ते मूल आणि अलिशा अशी दोघेच होती. अलिशाने मग परमेश्वराची प्रार्थना केली. अलिशा त्या मुलाच्या अंगावर पालथा पडला. त्याने आपले तोंड मुलाच्या तोंडावर आणि डोळे मुलाच्या डोळ्यावर आपले हात त्याच्या हातावर ठेवले. अशा प्रकारे अलिशाने त्या मुलावर पाखर घातल्यावर त्या मुलाच्या अंगात ऊब निर्माण झाली. मग अलिशा उठला आणि घरात इकडे तिकडे फिरून फिरला. मग पुन्हा वर येऊन मुलावर पाखर घातली. मुलाला एका पाठोपाठ 7 शिंका आल्या आणि त्याने डोळे उघडले. अलिशाने गेहजीला हाक मारून त्या शुनेम करीनला बोलवण्यास सांगितले. त्याने तिला बोलवल्यावर ती खोलीत आल्यावर अलिशा तिला म्हणाला तुझ्या मुलाला उचलून घे. मग तिने जमिनीपर्यंत पालथे पडून त्यास नमन केले व मुलाला उचलून घेऊन बाहेर आली. अलिशा गिलगाल येथे परत आला तेव्हा त्या देशात दुष्काळ पडला होता. संदेष्ट्यांचे शिष्य त्याच्या समोर बसले होते. तो आपल्या सेवकाला म्हणाला एक मोठे पातेले अग्नीवर ठेव आणि या संदेष्ट्यांसाठी शाकभाजी कर. त्यातील एक जण रानात शाकभाजी गोळा करून आणावयास गेला तेव्हा त्यास एक रानवेल दिसला व त्याची फळे तोडून आपल्या ओटीत भरून त्याने ती फळे कापून भांड्यात टाकली. परंतु ती कडू होती हे त्यांना माहीत नव्हते. मग ही शाकभाजी सर्वांना खाण्यासाठी वाढली. ती खाताच सर्वजण ओरडून म्हणाले देवाच्या मनुष्या या भांड्यात तर मरण आहे त्यांना ते खाता येईना. तेव्हा अलिशा म्हणाला थोडे पीठ आणा. पीठ आणून दिल्यावर त्याने ते मोठ्या भांड्यात टाकले. मग अलिशा म्हणाला आता हे सगळ्यांना वाढा आता त्यामध्ये काही अपायकारक राहिले नाही. बाल शालिश येथून एकदा एक मनुष्य आपल्या नव्या पिकातील जवाच्या 20 भाकरी देवाच्या मनुष्यासाठी घेऊन आला. तसेच कोवळे कणीस पोत्यातून घेऊन आला. तो म्हणाला हे सर्व या लोकास खायला दे. त्याचा सेवक म्हणाला 100 मनुष्यांना हे कसे काय पुरणार. पण अलिशा म्हणाला तू ते सर्वांना वाटून दे. परमेश्वर म्हणतो त्यांनी खाल्ल्यावर त्यातून काही उरेल. मग त्याच्या सेवकाने त्यांच्या समोर ते अन्न ठेवले. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यांनी ते खाल्ल्यावरही काही उरलेत.